आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. फोंडे ते भोमा मेरेनच्या 9.6 किलोमीटर रस्त्याच्या चौपत्रीकरणा खातीर केंद्र सरकारान 557 कोटी रुपया मंजूर केल्या. निधी मंजूर केल्ले खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांचे उपकार मानल्या. फोंडे ते भोमा रस्तो एकपत्री आशिल्ल्या कारणान येरादारीची कोंडी जाता. हो पट्टो चौपत्री जाल्या उपरांत फोंडे ते पणजे मार्गावयली येरादारी सुरळीत जातली. दाबोळी विमानतळा सयत मुरगांव बंदराचेर वचप सोपे जातले. कर्नाटक ते गोंय मेरेनच्या आंतरराज्य येरादारीक लेगीत फोंड्या भोमा चौपत्रीकरणाचो लाव जातलो अशें ट्वीट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी केलां. डबल इंजीन सरकार राज्याच्यो मुळाव्यो सुविधा रोजगार निर्मिती आनी अर्थीक संद तयार करपाचेर भर दिता. हाचे खातीर हांव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्र्यांचे उपकार मानता अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयच्या रस्त्यांचेर अपघात टाळपा खातीर रस्त्याचो वापर करपी प्रत्येकान खबरदारी घेवपाची गरज आसा. गोंयच्या रस्त्यावेल्या अपघातांचो आनी अपघातांनी मरण येवपांचो आंकडो वाडत आसा ही हुस्क्याची गजाल आसा अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी काल पणजे येरादारी संचालनालयान आयोजित कार्यावळीन 13व्या राज्य रस्तो सुरक्षा सप्तक 2024 उक्तावण केले उपरांत उलयतना सांगले. सोरो पिवन रस्त्याचेर वाहन चलोवप, वाहन चलयतना फोनाचेर उलोवप, स्टंट करप, वाहन नेटान चलोवप अशा कारणाक लागून रस्त्यांचेर अपघात जातात. भौशीक येरादारीच्या सुरक्षे खातीर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रवासी येरादारी वाहन चालकांची तपासणी करून चालक सोरो पियेला ना हाची खात्री करपाक जाय अशें तांणी सांगले. मुखेलमंत्र्यांनी मुखार सांगले, रस्तो अपघातान जीव गेल्ल्या पिडेस्तांच्या कुटुंबांक बेगिनात बेगीन लुकसान भरपाय दिवपा खातीर सरकारचे प्रयत्न आसता, पूण रस्त्यावेल्या अपघातांनी सापडपी मनशाचो जीव वाटो पटपाचे आसा. सावंत हांणी ह्या वेळार विंगड विंगड शाळांच्या विद्यार्थ्यांनी रस्तो सुरक्षा विशयाचेर मांडिल्ल्या प्रदर्शनाची पळोवणी करून विद्यार्थ्यांची तोखणाय केली. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मळावेल्या अत्याधुनीक तंत्रगिन्यानाची माहिती दिवपी जी टॕक हे एक्झिबिशन 17-19 या काळात जातले अशी माहिती आयटी महामंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत शेट्ये हांणी दिल्या. गोयच्या कम्प्युटर डिलर फोरम या 3 दिसांच्या प्रदर्शनाचे आयोजन पणजे इन्स्टिट्यूट मिनेसिस प्रकांताच्या सभाघरांत केला अशी माहिती तांणी दिल्या. प्रदर्शनाचे उक्तावण मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जातले. आयटी मळाची माहिती तंत्रगिन्यानातले नाविन्य समजून घेवपा खातीर आयटी क्षेत्रात काम करपी जाळवणदारांनी तशेंच शाळांतल्या विद्यार्थ्यांनी लेगीत या प्रदर्शनाचो लाव घेवचो अशें आवाहन शेट्ये हांणी पणजेंत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंतल्यान केलां. ह्या प्रदर्शनान आयटी मळाचेर काम करपी 45 कंपनी वांटो घेतली. हातूंत देशांतल्या वेगवेगळ्या राज्यांतले आयटी तज्ञ वांटो घेतले अशी माहिती तांणी ह्या वेळार दिल्या. साखळेन दिवचल वाठारांत 400 mm आनी 600 mm व्यासाची नवी पायपलायन घालपाचे काम करपाचे आशिल्ल्यान आज 15 ऑक्टोबर दिसा पुराय साखळी मतदारसंघ, पुराय होंडा आनी पिसुर्ले ग्रामपंचायत वाठारांत आनी फाल्यां 16 ऑक्टोबर पुराय दिवचल आनी मये मतदारसंघात मर्यादित उदका पुरवण जातली. गिरायकांनी ह्या गैरसोयेची नोंद घेवची अशें उदका पुरवण विभागान कळीत केला. साखळे रविंद्र भवन आनी इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा पणजे हांच्या जोड पालवान खोजागिरी पुनवेच्या पूर्व सांजेर आज 15 ऑक्टोबराक सांजवेळा 7 वरांचेर काव्य सादरीकरण आनी सितार, बासरी आनी तबला वादनाची मैफल आयोजित केल्या अशें माहिती रविंद्र भवनान घेतिल्ल्या पत्रकार परिशदेन दिली. ह्या पत्रकार परिशदेन इन्स्टिट्यूट मिनेसीस ब्रगांजाचे वांगडी सचिव अशोक परब, साखळे रविंद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकार, संचालक दिनकर घाडी, रविराज चारी हांचे सयत सहाय्यक प्रतिनिधी जयस लुईस, लक्षराज आमोणकार, सांस्कृतिक प्रतिनिधी श्रीनेश हिंदे हांची उपस्थिती आशिल्ली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.